नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडटना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयच्या गिरेस्त नौदळाच्या दायजाचेर उजवाड घालो. संसदेचे शियाळी अधिवेशन आयज सुरू जाता. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आयज संवसारीक एड्स दीस 2025 राष्ट्रीय पावण्यावेल्या समारंभाचे फुडारपण करतले. फुटबॉलांत भारताच्या 17 वर्सां सकयल्या पंगडान इराणाचेर 2-1 अशी उल्लेखनीय जैत नोंद करून 2026 AFC अंडर 17 आशियाई कपा खातीर पात्रताय मेळयली. आता पुराय खबरो. काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडटना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें की कृषी क्षेत्रांत एक व्हड पावंडो गाठत भारतान 375 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचो इतिहासीक विक्रम प्रस्थापित केला.
कृषि क्षेत्र में भी देश ने बड़ी उपलब्धि हासिल की. भारत ने 357 मिलियन टन के खाद्यान्न उत्पादन के साथ एक ऐतिहासिक रिकॉर्ड बनाया है. 357 मिलियन टन 10 साल पहले की तुलना में भारत का खाद्यान्न उत्पादन 100 मिलियन टन और बढ़ गया है.
प्रधानमंत्र्यांनी गोयच्या गिरेस्त नौदळाच्या दायजाचेर उजवाड घालो आणि भारताच्या नौदळाच्या विमान येरादारीच्या उत्क्रांतीचे दर्शन घडोवपी एक अद्वितीय संग्रहालयाकडे लक्ष वेधले. गोयांत घडून हाडिल्ल्या आयर्न मॅन सर्तीत सहनशक्ती, उमेद आणि जागतिक सर्त एकठांय पळोवंक मेळ्ळी. या कठीण ट्रायथलॉनांत 31 देशांतल्या 1300 वयर खेळगड्यांनी वांटो घेतिल्लो. प्रधानमंत्र्यांनी आयर्न मॅन सर्तीचो उल्लेख करून संवसारीक पावण्यावेल्या खेळा सर्तीचे केंद्र म्हणून गोयची वाढत आशिल्ल्या नामनेची तोखणाय केली. हे विशीं सांगतात आमचे प्रतिनिधी.
Uzbekistan's Konstantin Beluzu clinched the men's title while Eli Garrett from the United Kingdom topped the women's category in Ironman competition which took place on 9th November. The Indian Air Force swept all 3 podium positions in the relay event. Adding youthful energy to the event, over 900 young participants competed in the Iron Kids race. Women's champion Eli Garrett and her husband coach Tom Garrett had described the experience as unforgettable in a conversation with Akashvani.
That was amazing. It was the hardest 70.3 I've ever done, but it was stunning. It was like all of it was people running along and looking at the sea, like it took some of the pain away, not all of it. Some of it.
Oh, really good. Obviously, I had a bit of an unfortunate event in California about 3 weeks ago. I crashed my bike, so I didn't have my TT bike today, but managed to win my age group and come in the top 10 overall, so I'm really happy with that. Obviously, I'm over the moon that Ellie's managed to win the whole race overall for the women.
I think it's turned your month around.
Yes, it's really turned my month around. So, yeah, it's been awesome. We've enjoyed, beyond the race, we've enjoyed the people, the place, food. The weather, the food. Everything has been really good. Exceeded all of our expectations.
With kind words from Prime Minister, Ironman competition will attract even more athletes and spotlight in future. This is Mahesh Chopde for Akashvani News, Panji.
नोव्हेंबर महिन्यात संविधान दिसानिमित्तान सेंट्रल हॉलात एक विशेष कार्यक्रम वंदे मातरमाचो 150वो वर्धापन दीस अयोध्येत राम मंदिरात धर्मध्वज फडकावप आणि कुरुक्षेत्रात ज्योतिसारात पंचजन्य स्मारकाचे उद्घाटन अशो खूप ऊर्जा मेळ्या असे ताणी म्हळे.
26 नवंबर को संविधान दिवस पर सेंट्रल हॉल में विशेष कार्यक्रम का आयोजन हुआ. वंदे मातरम के 150 वर्ष होने पर पूरे देश में होने वाले कार्यक्रमों की शानदार शुरुआत हुई. 25 नवंबर को अयोध्या में राम मंदिर पर धर्म ध्वजा का आरोहण हुआ. इसी दिन कुरुक्षेत्र के ज्योतिसर में 5 जन्य स्मारक का लोकार्पण हुआ.
मोदी हाणी परत एकदा लोकांक वोकल फॉर लोकल मंत्र मुखार वरपाचे आवाहन केले. संसदेचे शियाळी अधिवेशन आयज सुरू जाता. या अधिवेशनात 19 दिसांच्या काळात वट्ट 15 बसका जातल्यो. संसदेचे दोन्ही सभागराचे कामकाज सुरळीत चलचे हे खातीर काल सरकारान नवी दिल्लीत सर्वपक्षीय बसका आपयली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या अध्यक्षपदाखाला जाल्ले सर्वपक्षीय बसकेक 36 राजकीय पक्षांचे 50 फुडारी हाजीर आशिल्ले. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान आयज नवी दिल्लीत सरस आजीविका अन्न महोत्सव 2025 उक्तावण करतले. या महोत्सवात देशभरातल्या 25 राज्यातल्या सुमार 300 लखपती दिदी आणि आपमजत गटातली बायलां वांटो घेतली अशी माहिती ग्रामीण उदरगत मंत्रालयान दिल्या. वट्ट 62 स्टॉलांतल्यान 50 स्टॉलांनी जेवण दितले जाल्यार 12 स्टॉलांनी सैमीक खाणा जेवणाची उत्पादनां सादर करतले. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आयज संवसारीक एड्स दीस 2025 राष्ट्रीय पावण्यावेल्या समारंभाचे फुडारपण करतले. एचआयव्ही आडावप, उपचार, काळजी आनी कलंक निर्मुलना खातीर राष्ट्रीय प्रतिसाद मुखार व्हरपा खातीर सरकाराची अखंड वचनबद्धतेची परत पुष्टी करपाचो हे कार्यावळीचो हेत आसा. या कार्यक्रमात सरकारी फुडारी, उदरगत भागीदार, तरणाटे प्रतिनिधी, समुदाय समर्थक, एचआयव्ही बाधित लोक आनी फ्रंटलाईन भलायकी कर्मचाऱ्यांक एकठांय हाडटले, जे एड्स हो भौशीक भलायकेक धोको म्हूण ना करपाचे दिकेन भारताच्या प्रवासाक गती दिवपा खातीर एकवटीत दृष्टीकोन प्रतिबिंबीत करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावल्यो खबरो. आयज गीता जयंती मनयतात. 5000 वर्सां आदी कुरुक्षेत्राच्या झूज मैदानाचेर भगवान श्रीकृष्णान अर्जुनाक भगवद्गीतेचो कालातीत दिल्ल्या उपदेशाचो हो दीस. गीता जयंती हो फक्त धर्मीक म्हूण पाळपाचो दीस न्हय, तर लाखांनी लोकांक तांच्या आध्यात्मीक आनी दिसपट्ट्या जिणेंत मार्गदर्शन करपी भगवान श्रीकृष्णान दिल्ल्या वैश्वीक ज्ञानाची याद करून दिवपी दीस. काल मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भगवद्गीतेविशी संवसारीक पावण्यार वाढत वचपी आवडीचेर भर दिलो. संवसारभरातल्या लोकांक गीतेतल्यान कशी प्रेरणा मेळटा ते पळोवन आपूण खूप प्रभावित जाला अशें मोदी हांणी सांगले. हालींच हरियाणाच्या कुरुक्षेत्रांत जाल्ल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवांत युरोप, मध्य आशिया सयत संवसारातल्या जायत्या देशांतल्या लोकांनी वांटो घेतिल्लो अशें तांणी सांगले.
हरियाणा के कुरुक्षेत्र में महाभारत का युद्ध हुआ था, लेकिन युद्ध के इस अनुभव को अब आप वहाँ महाभारत अनुभव केंद्र में भी साक्षात महसूस कर सकते हैं. महाभारत की गाथा को 3D लाइट एंड साउंड शो और डिजिटल टेक्निक से दिखाया जा रहा है. 25 नवंबर को जब मैं कुरुक्षेत्र गया था तो इस अनुभव केंद्र के अनुभव ने मुझे आनंद से भर दिया था.
26वो हॉर्नबील महोत्सव आजपासून नागालँडातल्या कोहिमा हांगा किसामा या दायज गावात सुरू जाता. नागालँडाच्या राज्य स्थापना दिसा निमतान 10 दिसांचो हो महोत्सव परत एकदा सगळ्या मुखेल नागा जमातींक एकाच पारव्या खाला एकठांय हाडटले, जातून लोककथा, संगीत, हस्तकला आनी पाककृती वरवीं राज्यातले राहणीमान परंपरेचे प्रदर्शन करतले. पर्यटन उपक्रम म्हणून सुरू जाल्लो हो महोत्सव 2 दशकां परस चड काळ जगातले सगळ्यात प्रतिष्ठीत संस्कृतीक महोत्सवापैकी एक जाला. हॉर्नबील महोत्सव आज एक जागतिक माची म्हणून उभो रावला, जो भारत आनी परदेशातले पर्यटक, सहयोगी आनी कलाकारांक आकर्षित करता. फुटबॉलांत भारताच्या 17 वर्सां सकयल्या पंगडान इराणाचेर 2-1 अशी उल्लेखनीय जैत नोंद करून काल राती अहमदाबादात जावपी 2026 AFC Under-17 आशियाई कपा खातीर पात्रताय मेळयली. यजमानांक फुडें वचपाक जैताची गरज आशिल्ली, जाल्यार इराणाक फक्त बरोबरीची गरज आशिल्ली. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी भारतीय पंगडाचे इतिहासीक विजय आनी आशियाई कपा खातीर पात्रताय मेळयल्ल्या खातीर अभिनंदन केले. भारतीय हवामान खात्यान आयज सकाळी मणिपूर आनी ओडिशा हांगा दाट धुकें पडपाचो अदमास काडला. फुडले 3 दीस हिमाचल प्रदेशातूय अशीच हवामानाची स्थिती उरपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 दिसांत पंजाब, मध्य महाराष्ट्र आनी मराठवाड्यात थंड ल्हारां येतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत आपले विचार मांडटना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोयच्या गिरेस्त नौदळाच्या दायजाचेर उजवाड घालो. संसदेचे शियाळी अधिवेशन आयज सुरू जाता. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आयज संवसारीक एड्स दीस 2025 राष्ट्रीय पावण्यावेल्या समारंभाचे फुडारपण करतले. फुटबॉलांत भारताच्या 17 वर्सां सकयल्या पंगडान इराणाचेर 2-1 अशी उल्लेखनीय जैत नोंद करून 2026 AFC Under-17 आशियाई कपा खातीर पात्रताय मेळयली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.